आणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातल्या मुंबय शारांत भेट दितले. गोरेगावच्या एनईएससीओ प्रदर्शन केंद्रान 29,400 कोटी रुपया परस चड मोलाच्या रस्तो रेल्वे आणी बंदर क्षेत्रा संबंधित जायत्या प्रकल्पांचे उक्तावण ते करतले आणी बुनयाद घालतले. सांजवेळा प्रधानमंत्री मोदी भारतीय खबरां सेवा सचिवालयाक भेट दिवन आयएनएस टॉवराचे उक्तावण करतले. 16,600 कोटी रुपया मोलाच्या ठाणे बोरीवली बोगडो प्रकल्पाचो बुनयाद प्रधानमंत्री घालतले. सुमार 12 किलोमीटर लांबायेच्या ह्या डबल ट्यूब बोगड्याक लागून ठाणे ते बोरीवली मेरेनचो प्रवास 12 किलोमीटर उणो जातलो. प्रधानमंत्री 6,300 कोटी रुपया परस चड मोलाच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पान बोगड्याच्या कामाची बुनयाद घालतले. तशेंच सुमार 5,600 कोटी रुपयांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण येवजण प्रधानमंत्री सुरू करतले. सरकाराच्या कामगिरीविशी लोकांचे मत किती असा हाचे सर्वेक्षण करून ते प्रमाण सुधारणा करपाची गरज असा. कामगिरीत सुधारणा जायत रावली जाल्यारच परत सत्ता संपादन करप शक्य जातले असे केंद्रीय रस्ते येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांनी सांगला. ताळगावा काल भाजपची राज्य कार्यकारिणी बसका झाली. या बसकेन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उलयताले. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेटतनावडे, मंत्री आमदार तशेंच पक्षाचे पदाधिकारी बसकेन हाजीर आशिल्ले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, प्रदेश अध्यक्ष सदानंद शेटतनावडे हांनी कार्यकारिणी बसकेक मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांचे सुचोवणे प्रमाण सरकाराच्या कामगिरीचे ऑडिट जातले असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांनी सांगले. लोकशाहीन मतदार हो सर्वश्रेष्ठ असता मतदार सर्वश्रेष्ठ मानून काम केले तर 2027 वेंचणुकेत 27 आमदार निवडून येवपाचे सपन पुराय जातले असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांनी सांगले. काँग्रेसीन देशाची घटना 8 खेपो बदलल्या, भाजपान राजघटना बदलपाचे यत्न केन्नाच करू ना असे मुखेलमंत्र्यांनी यावेळार सांगले. आसगावच्या प्रदीप अगरवाडेकर घर पाडपा प्रकरणी चेपणाच्या आरोपाक लागून वादग्रस्त ठारिल्ले पुलीस महासंचालक जसपाल सिंग हांची दिल्लीन बदली जाल्या. तांच्या जाग्यार 1996 तुकडेचे आयपीएस अधिकारी अलोक कुमार हे पुलीस महासंचालक पदाचो ताबो घेतले. केंद्रीय घर मंत्रालयान हो आदेश जारी केला. संसारीक युवा कुशळताय दिसा निमतान कला अकादमीन आयोजित केल्ले कुशळताय प्रदर्शन 15 जुलै मेरेन सकाळी 10 ते सांजेची 5 वरां मेरेन उक्ते आसतले. प्राचार्य मुख्याध्यापकांनी आपल्या इश्कोलांतल्या 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांक हे प्रदर्शन दाखोवपाची व्यवस्था करची अशी विनंती जाळवणदारांनी केल्या. इतले मजगती गोंय सरकारच्या कुशळताय विकास आणि उद्योजकताय संचालनालयान 17 जुलै 2024 ह्या दिसा दक्षिण गोंयान मडगांवां रविंद्र भवनान प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशीप मेळाव्याचे आयोजन केला. अप्रेंटिसशीप मेळाव्यान साबार भौशीक आणि खासगी आस्थापना वाटेकार जातली. इत्सुक आयटीआय उमेदवार आणि हेर थळाव्या तरणाट्यांनी नाव नोंदणी आणि आपले करिअर घडोवपाक या संधीचो लाव घेवपा खातीर सकाळी 9 वरांचेर मेळाव्याच्या थळार हजर रावचे असे जाळवणदारांनी कळीत केला. चड माहिती खातीर उमेदवारांनी सरकारी आयटीआय मडगांवां संपर्क साधचो असेय कळीत केला. अखिल भारतीय कोंकणी परिषदेचो 86वो स्थापना दीस फाल्यां आयतारा 14 जुलयाक मनयतले. ही कार्यावळ कर्नाटकांतल्या हसनांतल्या सकलेशपुरान कोंकणी राखण संचलन चिकमंगलूर हांच्या जोड पालवान मनयतले. कार्यावळ सकाळी 10 वरांचेर सुरू जातली. या सुवाळ्यात नामनेचो कोंकणी समीक्षक किरण बुडकुले मुखेल सोयऱ्यो म्हण हाजीर आसतल्यो. जाल्यार चिकमंगलूरचे जोकीम डिसुजा हे मानाचे सोयरे म्हणून हाजीर रावतले. फाटल्या वर्सा सावन अखिल भारतीय कोंकणी परिषदेन संस्थापक माधव मंजुनाथ छानबाग हांच्या नावान जीवन गौरव पुरस्कार सुरू केला. अंदू कोंकणी भाषेचे ज्येष्ठ व्याकरणकार सुरेश बोरकार हांकां पुरस्कार भेटून तांकां भोवमानीत करतले असे परिषदेचे सचिव गौरीश वेर्णेकार हांणी कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.